नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। सर्वोच्च न्यायालयान आयज दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका अबकारी धोरण घोटाळ्या संबंधित प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला। जामीन मेळ्या उपरांत केजरीवाल हांणी हे विशी कसलेच भौशीक विधान करचे न्हय आनी खाशेल्या न्यायालयातल्या सगळ्या सुनावणीक हाजीर रावचे अशी अट सर्वोच्च न्यायालयान घातल्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी डीआरडीओ, नौदळ आणि सगळ्या भागधारकांचे व्हीएलएसआर सरफेस टू एअर क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणी खातीर तोखणाय केल्या। आर्विल्ल्या तंत्रगिन्यानान तयार जाल्ली ही क्षेपणास्त्रा सशस्त्र दळात चडात चड तंत्रज्ञान वापरपाक चालना दितली अशें तांणी सांगले। हरियाणात एकाच पावण्यावेल्या जाल्यार जम्मू काश्मीरात तिसऱ्या आणि निमाण्या पावण्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीर आयज उमेदवारी अर्जांची छाननी आज सुरुवात जाता। काल उमेदवारी अर्ज दाखल करपाचो निमाणो दीस आशिल्लो। हरियाणात ह्या म्हयन्याच्या 16 तारखे मेरेन उमेदवारी अर्ज फाटी घेवक मेळटात। मतदान 5 ऑक्टोबराक जातले। जम्मू काश्मीरात तिसऱ्या आणि निमाण्या पावण्या खातीर वट्ट 483 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यात। उमेदवारी अर्ज फाटी घेवपाची निमाणी तारीख 17 सप्टेंबर आसा। तिसऱ्या पावण्यार 1 ऑक्टोबराक 40 विधानसभा सुवातींनी मतदान जातले। दोनूय राज्यांनी मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली। फाल्यां 4थी अखिल भारतीय राजभास परिषद नवी दिल्लीच्या भारत मंडपात सुरू जाता। केंद्रीय घरमंत्री अमित शाह ह्या हिरक महोत्सवी सुवाळ्याचे उक्तावण करतले, तशेंच एक यादस्तीक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करतले अशी माहिती राजभास खात्याचे सचिव अंशुली आर्य हांणी दिली। हिंदी राजभास जाल्ल्याचे 75 वर्षाचे उगडास करपाखातीर राजभास खाते ही परिषद घडवून हाडटा। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी खाशेल्या नितळसाण मोहिमेच्या प्रगतीचेर नदर दवरपाखातीर एक वेब पोर्टल सुरू केले। केंद्र सरकारच्या सगळ्या कार्यालयांनी नितळसाण दवरप हो या मोहिमेचो हेत आसा। केंद्र सरकारान दर वर्सा 2 ते 31 ऑक्टोबर मेरेन नितळसाण मोहीम चलोवपाचो निर्णय घेतला। आयज ग्रेटर नोएडा हांगा आयोजित केल्ल्या सेमिकॉन इंडिया परिषदेचो निमाणो दीस आशिल्लो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 3 दिसांच्या ह्या परिषदेचे उक्तावण केल्ले। सेमिकॉन इंडिया ह्या सगळ्यात व्हडले आणि यशस्वी कार्यावळीत सेमीकंडक्टर उद्देगातल्या 100 परस चड प्रतिनिधींनी वाटो घेतिल्लो अशें सेमिकॉनचे मुखेल कार्यकारी अधिकारी अजित मनोजा हांणी सांगले। सेमिकॉन इंडिया सारखिल्ल्या कार्यावळीवरवी सेमीकंडक्टर उत्पादनाची नवीन पर्यावरण प्रणाली विकसित जावपाक लागल्या, जी सगळ्या खातीर फायदेशीर थारतली अशें एसीएसचे विक्रांत गुप्ता हांणी सांगले। अन्नधान्य कड्डणा खरेदी आणि वितरणात कार्यक्षमता आणि जापसालदारकी वाढवपा खातीर अन्नधान्य आणि भौशिक वितरण खाते आणि भारतीय अन्न महामंडळ आणि समजिकायेची कबलात झाली। अन्न अनुदानाच्या रकमेचो कार्यक्षमतेन वापर करपा हेतान ही कबलात झाल्या। हालीच सुरू केल्ल्या प्रधानमंत्री ई बस सेवा येवजणे खाला अर्थिक वर्ष 2024-25 सावन 2028-29 मेरेन 38,000 परस चड इलेक्ट्रीक बशी चलयतले अशें केंद्रीय अवजड उद्देग मंत्री एचडी कुमारस्वामी हांणी सांगला। हे येवजणे खातीर सुमार 3,435 कोटी रुपया मंजूर केल्यात आणि हाचे खाला खरेदी केल्ल्यो बशी 12 वर्सां मेरेन चलोवपाक मेळटल्यो अशी माहिती तांणी दिली। सध्या प्राधिकरणान चलयल्ल्यो बशी डिझेल वा सीएनजीचेर चलतात, जाका लागून पर्यावरणाचेर वायट परिणाम जाता अशें तांणी सांगले। दुसरे वटेन ई बस पर्यावरणाक अनुकूल आसता आणि त्यो चलोवपाचो खर्चय उणो आसता। सक्तवसुली संचालनालयान आयज अस्तंत बंगालातल्या जायत्या जिल्ह्यांनी अन्न पुरवण आणि वितरण भ्रष्टाचाराच्या संबंधात धाडी घाली। भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणान सगळ्या राज्यांक आणि केंद्रशासित प्रदेशात सणाच्या दिसांनी भरसण केल्ले गोड पदार्थ आणि दुधाचे पदार्थ तयार करपी आणि विकपी लोकांचेर बारीक नदर दवरपाचे आदेश दिल्यात। राष्ट्रीय तपास एजन्सीन कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्ताचेर जाल्ल्या हल्ल्याच्या चौकशी संबंधी आयज पंजाबातल्या मोगा, अमृतसर, गुरदासपूर आणि जालंधरात तपासणी केली। ह्या हल्ल्या फाटल्यान खलिस्तानी समर्थक आसात असो दुबाव तपास यंत्रणेक आसा। सुरक्षा दळांनी केल्ल्या सोद कार्यावळीत जम्मू काश्मीरातल्या पूछ जिल्ह्यात जम्मू काश्मीर गजनवी दळाच्या एका आतंकवाद्याक अटक केल्या। भारतीय हवामान खात्यान देशातल्या वायव्य वाठारात काय सुवातींनी चड पावस पडपाच्या शक्यताये खातीरचो येल्लो अलर्ट जारी केला। तशेंच आयज उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड आणि राजस्थानात चड पावस पडपाचो अदमास आसा। बंगालच्या खाडीत ईशान्य वाठारात उण्या दाबाचो पट्टो तयार जाल्ल्या कारणान अस्तंत बंगाल आणि ओडिसात उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.